कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी तेजस्विनी पंडित आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. मी या निमित्ताने ते एक किस्सा सांगेन की स्कूलमध्ये असताना आपण कायम असे खाली असतो आणि आपल्या टीचर्स आणि आपले प्रिन्सिपल्स असे सगळे स्टेजवरती असतात आणि 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट असे आपण सगळे सेलिब्रेट करतो. पण मला खूप आठवणीत राहिलेला माझा एक क्षण असा आहे की आमचे एक्स प्रिन्सिपल होते कश्यप सर, म्हणजे तर त्यांच्या बुकचा लॉन्च होता, त्यांनी लिहिलेला स्वतः, आणि आमच्या प्रिन्सिपलांनी मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि माझ्या सगळ्या टीचर्स खाली बसलेल्या आणि माझ्या प्रिन्सिपलांसोबत मी स्टेजवरती होते. आणि इतकं रिव्हर्स होतं सगळं की पूर्वी ते भाषण द्यायच्या टीचर्स आणि आम्ही असं खाली बसून ऐकायचो, ह्यावेळेला मी वर होते स्टेजवर आणि मी भाषण देत होते आणि सगळ्या टीचर्स खाली बसून ते सगळं ऐकत होत्या आणि सगळ्या टीचर्सच्या डोळ्यात पाणी होतं आणि दे वर सो इमोशनल अँड दे वर सो प्राऊड की आपल्या स्कूलमधली एक मुलगी जी इतकी नॉटी होती, जी इतकी मस्ती करायची, जी ऍव्हरेज स्टुडंट होती, पण शी हॅज मेड इट बिग नाव, हा त्यांच्या डोळ्यातला जो अभिमान आहे ना तो मी शब्दात नाही मांडू शकत. इतकं मला त्या दिवशी इतकं मस्त वाटलं आणि सगळ्या टीचर्सनी नंतर मला घट्ट मिठी मारली आणि ते म्हणाले की तू स्टुडंट म्हणून कशी होतीस याच्यापेक्षा आज तू माणूस म्हणून कशी आहेस हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि वी आर प्राऊड दॅट यू आर अ मुक्तांगण स्कूल स्टुडंट. किती गड, तू इतकी दिल खुलास बिंदास बोलणारी मुलगी आणि अशी बोल्ड मुलगी. सो मला सांग की आता तुझ्या सौंदर्याकडे बघून कोणी प्रेमात पडणार नाही शाळेत असतानाच, असं तर होऊच शकत नाही. सो मला सांग की तुला एखादं लव्ह लेटर आलं किंवा तुला कोणी प्रपोज केलं असं काही झालं शाळेच्या दरम्यान? तुझं कोणी क्रश होता? आणि
माझा क्रश होता स्कूलमध्येच, त्याचाही माझ्यावर क्रश होता, माझाही त्याच्यावर क्रश होता आणि त्याच्या आईनी पण असं सांगितलेलं की मोठेपणी मी हिलाच सून म्हणून करून घेणार. वी वर इन फोर्थ स्टँडर्ड, म्हणजे चौथीत काय कळतं ना तुम्हाला, पण तरीही मला खूप फॉन्डनेस होता त्या मुलाच्या बाबतीत. आणि आम्ही सेम स्कूल बसमध्ये होतो, आम्ही सेम बेंच शेअर कर म्हणजे बसमधला बेंच शेअर करायचो, सीट शेअर करायचो, त्याच्यानंतर आम्ही सेम ट्युशनला जायचो आणि तो माझा नेबर होता, लाईक जवळच राहायचा, तो आमचं ऑलमोस्ट एव्हरीथिंग वॉज टुगेदर. आणि त्याच्या आईला पण मी खूप आवडायचे आणि मी अजूनही वी आर फ्रेंड्स, अजूनही मी त्याच्या आईशी बोलते आणि अजूनही मी त्यांना आठवण करून देते किंवा त्या मला आठवण करून देतात की मी अरे यार तू पाहिजे होतीस माझी सून वगैरे असं. तर त्यामुळे इट्स क्यूट, म्हणजे लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी खूप क्यूट क्यूट वाटतात. आता आपण ऑफकोर्स आपण खूप मॅच्युअर झालो, आता त्याचंही लग्न झालंय, ही इज गॉट अ बेबी आणि ही इज लिव्हिंग अ फॅन्टॅस्टिक लाईफ आणि आय एम शुअर त्याची बायको खूप खुश असेल त्याच्याकडून.
आणि आई ऑलरेडी तुझी ऍक्ट्रेस, आई ऑलरेडी यु नो तू जसं म्हणालीस की त्या इतक्या मोठ्या ऍक्ट्रेसेस इन्स्टिट्यूट आहेत, असं म्हटल्यानंतर त्यांच्यासोबत कुठल्या परफॉर्मन्सला जाणं यु नो किंवा त्यांच्यासोबतचा एखादा अनुभव जो तुझा लक्षात आहे?
खूप अनुभव आहेत, मी आईची खूप नाटकं बघितली आहेत.
कलाकारांचं येणं जाणं वगैरे घरात पण असेल?
हो खूप, म्हणजे माझ्या वडिलांनी मला, आय डोंट रिमेंबर अ सिंगल पर्सन पुण्यातलं ज्यांनी माझ्या वडिलांच्या हातची मटन बिर्याणी खाल्ली नाही आहे, कारण आमच्या घरी सगळा तो ताफा मटण बिर्याणी खाण्यासाठीच यायचा. प्रॉमिनंटली मला जो आठवतो, जेव्हा मी कळत्या वयात आले तेव्हा मी तिचं माझं घर नावाचं एक नाटक बघितलं होतं ज्याच्यावरती आम्ही रिसेंटली फिल्म पण केली तिचा उंबरठा नावाची, तर त्या नाटकाला मी गेलेले आणि मला माझ्या आईचं काम त्या नाटकातलं एवढं आवडलं. आय गेस तो दिवस आहे ज्या दिवशी मी तिचा पहिल्यांदा ऑटोग्राफ घेतला माझ्या आईचा मी, आणि मी तिला म्हटलं की एक दिवस येईल जेव्हा तूही माझा ऑटोग्राफ घेशील. आणि आज माझी आई हे अभिमानाने हा किस्सा बाहेर सांगते की आज मी माझ्या मुलीचा ऑटोग्राफ घेण्याची वेळ आता आली आहे, तर त्यामुळे शी दिस इज वन थिंग दॅट आय विल नेव्हर फॉरगेट. कारण ज्या पद्धतीचं माझी आई काम करते ना, एकतर तिचा आवाज, तिच्या आवाजाने तिला लोक ओळखतात, म्हणजे रिक्षावाले, आम्ही पूर्वी रिक्षातनं ट्रॅव्हल करायचो तेव्हा रिक्षावाले तिचा आवाज ऐकून मागे वळून म्हणायचे ज्योती चांदेकर, असं म्हणजे इतपत व्हायचं ते. तर त्यामुळे तिचा आवाज इतका कमालीचा आहे आणि मी जेव्हा स्टेजवरती परफॉर्म करते तेव्हा तिचे खूप तिचे असोसिएट्स किंवा अक्वेंटन्सेस आहेत, ते मला येऊन सांगतात की तुझा आवाज तुझ्या आईच्या खूप जवळ जाणार आहे, तर त्यामुळे मेंटेन कर मेंटेन कर. सो मला खूप छान वाटतं असं ऐकून.
आणि आता मला असं वाटतं तू जेव्हा वयाच्या 16व्याच वर्षी मला वाटतं तुझी यु नो ह्या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात झाली होती, पण त्या अगोदर तू किर्लोस्करांसाठी मॉडेलिंग केलं होतंस, तर हे काय झालं, हे कधी झालं, आणि मग तू कॉलेज केलंच नाहीस का?
नाही, मी कॉलेज नाही केलं, म्हणजे मी बाहेरून केलं ऍक्च्युली असं म्हणूयात आपण, आणि तेही माझं अर्धवट राहिलं. झालं असं होतं की माझी बहीण कॉलेजला गेली होती, माझ्या जसं मी सांगितलं की आई वडिलांना तिलाच या फील्डमध्ये आणायचं होतं, कारण ती खूप मिमिक्री करायची पूर्वीच्या अभिनेत्रींची, पण ती नेमकी गेली होती कॉलेजला आणि मी घरी होते. सो माझी आई म्हणाली अगं दीदी कॉलेजला गेली आहे, तू का नाही जाऊन येत ऑडिशनला? बरं तेव्हा आपल्या डोक्यातही नव्हतं असं काही की ऍक्ट्रेस वगैरे व्हायचं आहे, मी खरंच टाइमपास म्हणून गेलेले. तिकडे 35 मुली होत्या, फर्स्ट अटेम्प्ट मध्येच सिलेक्शन झालं माझं, आणि मग त्या 35 मुलींमधनं सिलेक्ट झाल्यावर ती ऍड होती ऑपोजिट अंकुश चौधरी, आणि मला बिलीवच होत नव्हतं की मी अंकुश चौधरी बरोबर काम करणार आहे. ओ माय गॉड, म्हणजे तो सुपरस्टार अंकुश चौधरी. आणि तेव्हा सुरुवातही त्याच्यापासून केली होती, आणि आज त्याच्याबरोबर जेव्हा फिल्म रिलीज होते त्याच्याबरोबर आपण प्रमोशन करत फिरतो किंवा त्याच्यासोबत असतो, तेव्हा मी त्याला हे कायम आठवण करून देते की मी किती दूरवर आली आहे. मी की एक वेळ अशी होती जेव्हा मी माझा डेब्यू तुझ्याबरोबर केला होता, आणि आज आपण अशा ठिकाणी काम करतो जिथे आपण हिरो हिरोईन आहोत एकमेकांचे. सो म्हटलं की इट्स अ लॉंग जर्नी बट मे अनफॉरगेटेबल असं म्हणूयात.
93.5 रेड एफएम बजाते रहो.
Skyline is introducing a new chicken chili. Come get that world famous Skyline flavor you love with a new protein option. Try the new Skyline chicken chili on Waze, Coney's and all your Skyline favorites at Columbus Skyline locations only while supplies last.
Yep, we hear you. Let's get you some beautiful windows that won't warp at warp speed. Durable, weather-friendly Vibrix windows and a seamless professional process. A free, no-pressure renewal by Andersen consultation is just a call or click away. When it's time to talk windows, we'll bring the wisdom. Renewal by Andersen.